अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला
आधुनिक भारताचा इतिहास.
ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला?
पहिल्या भागामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना वर्तमान काळाच्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या त्या भागाकडे कसं आणि का पाहायचंय हे थोडक्यात पाहायचा प्रयत्न केला. आपल्या दृष्टीने त्या नुसत्या रुक्ष घटना नाही आहेत, डेड, खरोखर रोजचं जगणं जगताना आपला त्याच्याशी संबंध आहे त्या गोष्टींचा. तुमचं माझं जीवन जे आकाराला येतं ते त्यातून येतं. आणि अभ्यास करत पुढल्या सत्रांमध्ये जितके त्या काळाच्या जवळजवळ आपण तितकं तर लक्षात येणार आहे की अरे आज ही जी चर्चा करतो या प्रत्येक प्रश्नांची, आजची पंजाबमधला दहशतवाद, काश्मीरमधला दहशतवाद, ईशान्य भारतातला दहशतवाद असो किंवा सेपरेटिझम फुटीरतावाद असो, भाषांचा प्रश्न असो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न असू द्यात, मुंबई असू द्यात, महाराष्ट्रातली मराठी भाषेची स्थिती असू द्यात, देशाच्या राष्ट्रभाषेचा प्रश्न असू द्यात, हे सगळं ज्या काळात आकाराला आलं त्या काळात शिरून आपण त्याचा अभ्यास करतो. इथून पुढे एकूण स्वातंत्र्य लढ्याचा जर अभ्यास करायचा असेल तर काळाच्या दृष्टीने मी त्याचे तीन भाग करीन. एक आहे 1600 ते 1757 हा पहिला भाग होईल. आपण या भागाला सर्वसाधारणपणे नाव देऊ शकतो व्यापाराचंच काळ आहे, हा ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा काळ आहे. 1757 प्लासीची लढाई, तथाकथित लढाई खरं म्हणजे, हा एक महत्त्वाचं वळण आहे, टर्निंग पॉईंट आहे. म्हणून दुसरा भाग आपण डोळ्यासमोर कल्पना करतो ती तो 1757 ते 1857, याला आपण ढोबळमानाने साम्राज्य विस्ताराचा काळ म्हणू शकतो, जे प्लासीच्या लढाईने सुरू झालं आणि 1857 बंड म्हणा अथवा स्वातंत्र्य लढा म्हणा, यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून ब्रिटिश पार्लमेंटनी राज्यकारभार थेट स्वतःकडे घेतला. जुलै 1858 जो राणीचा जाहीरनामा आहे अलाहाबादला दरबार भरून जो सादर करण्यात आला, त्या जाहीरनाम्याचे जे अनेक मुख्य मुद्दे, त्यातला हा एक मुख्य आहे की 1858 भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. आणि हा जो दुसरा टप्पा आहे 1757 ते 1858, या टप्प्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर सुद्धा क्रमाक्रमाने वाढतं असं ब्रिटिश पार्लमेंटचं प्रभुत्व येत गेलं. त्या प्रक्रियेचा शेवट 1858 राणीच्या जाहीरनाम्या अन्वये थेट राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटनी ताब्यात घेतला. तुम्हाला असं दिसेल की त्यामुळे तिथपर्यंत 1858 ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो सर्वोच्च प्रशासक आहे, अधिकारी आहे, त्याला गव्हर्नर जनरल म्हणत असत. कारण भाग होते वेगवेगळे, एक मद्रास प्रांत, मुंबई प्रांत इत्यादी, त्याचा गव्हर्नर असे आणि अशा सर्व गव्हर्नरांचा सर्वोच्च प्रमुख ज्याचं मुख्य कार्यालय कलकत्त्यामध्ये असायचं म्हणून त्याला गव्हर्नर जनरल म्हणायचे, जो लंडनमधल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला उत्तरदायी होता. याला सर्वसाधारण शब्द कॉन्स्टिट्युशनल प्रवास आहे म्हणून त्याला गव्हर्नर जनरल म्हणत असत. 1858 ईस्ट इंडिया कंपनीचा सगळा कारभार ब्रिटिश पार्लमेंटनी ताब्यात घेतला, त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या जागी नाव आलं व्हॉईसरॉय. व्हॉईसरॉय याचा अर्थ राजाचा प्रतिनिधी. हा व्हॉईसरॉय हा ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता, तो भारत मंत्र्याद्वारा जबाबदार होता. इंग्लिश शब्द सेक्रेटरी ऑफ स्टेट, मराठी शब्द भारतमंत्री. व्हॉईसरॉयचे रिपोर्ट्स हे त्या भारतमंत्र्याला जाणार आणि भारतमंत्री ते पार्लमेंटच्या समोर सादर करून जे धोरणं इत्यादी असतील त्याचा अभ्यास करणार. हा दुसरा कालखंड येईल आणि आपण त्याला नाव सोयीसाठी देतो साम्राज्य विस्ताराचा कालखंड. आणि तिसरा आपल्या काळाच्या सर्वात जवळचा, त्यामुळे आपल्या जीवनावर सर्वात अधिक परिणाम करणारा, परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ज्याचा अधिक अभ्यासही करायचा आहे म्हणून त्यावर सत्र जास्तीत, असा 1857 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड. इतिहासाचा अभ्यास करताना कधीही कालखंड करतो तेव्हा ते हे कायम लक्षात ठेवायचं की ते आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आहेत, कोणी अनाऊन्स नाही करत. तसंच 1858 त्या नंतर बेनिफिट ऑफ हाइंडसाइट म्हणतात, मागं वळून पाहण्याचा फायदा की घटना घडल्या तो पूर्ण चॅप्टर आहे. मागं वळून आपण त्याच्याकडे पाहू शकतोय म्हणून कळतं की ही फार महत्त्वाची घटना होती. त्या त्या वेळेला कळतं का? काही जाणकारांना कळतं, कळतं काही जाणकारांना. प्लासीची लढाई झाली त्यावेळेला ब्रिटनमधल्या काही भाष्यकारांनी लिहिलेलं आहे की ही भारतातली फार मोलाचं आपला साम्राज्य विस्तार सुरू.